ॐ ॐ श्रीमात्रे नमः, ॐ श्रीमहाराज्ञै नमः, ॐ श्रीमल्सिंहासनेश्वर्यै नमः, ॐ चिदग्निगुण्डसम्भूतायै नमः, ॐ देवकार्यसमुद्यतायै नमः, ॐ उद्यद्भानुसहस्राभायै नमः, ॐ चतुर्बाहुसमन्वितायै नमः, ॐ रागस्वरूपपाशाढ्यायै नमः, ॐ क्रोधाकाराङ्गुशोज्ज्वलायै नमः, ॐ मनोरूपेक्षुकोदण्डायै नमः, ॐ पञ्चतन्मात्रसायकायै नमः, ॐ निजारुणप्रभापूरमज्जल्ब्रह्माण्डमण्डलायै नमः, ॐ चम्बकाशोकपुन्नागसौगन्धिकलसल्कजायै नमः, ॐ कुरुविन्दमणिश्रेणीकनल्कोडीरमण्डितायै नमः, ॐ अष्टमीचन्द्रविभ्राजदळिगस्थलशोभितायै नमः, ॐ मुखचन्द्रकळङ्गाभमृगनाभिविशेषकायै नमः, ॐ वदनस्मरमाङ्गल्यगृहतोरणचिल्लिकायै नमः, ॐ वक्त्रलक्ष्मीपरीवाहचलन्मीनाभलोचनायै नमः, ॐ नवचम्बकपुष्पाभनासादण्डविराजितायै नमः, ॐ ताराकान्दितिरस्कारिनासाभरणभासुरायै नमः, ॐ कदम्बमञ्जरीक्लुप्तकर्णपूरमनोहरायै नमः, ॐ ताडङ्गयुगलीभूततपनोडुपमण्डलायै नमः, ॐ पद्मरागशिलादर्शपरिभाविकपोलभुवे नमः, ॐ नवविद्रुमबिम्बश्रीण्यक्कारिरतनच्छदायै नमः, ॐ शुद्धविद्यागुराङ्कारद्विजपङ्क्तिद्वयोज्ज्वलायै नमः, ॐ कर्पूरवीडिकामोदसमाकर्षदिगन्तरायै नमः, ॐ निजसल्लापमाधुर्यविनिर्भत्सितगच्छप्यै नमः, ॐ मन्दस्मितप्रभापूरमज्जल्कामेशमानसायै नमः, ॐ अनाकलितसादृश्यचिबुकश्रीविराजितायै नमः, ॐ कामेशबद्धमाङ्गल्यसूत्रशोभितकन्धरायै नमः, ॐ कनकाङ्गदकेयूरकमनीयभुजान्वितायै नमः, ॐ रत्नग्रैवेयचिन्ताकलोलमुक्ताफलान्वितायै नमः, ॐ कामेश्वरप्रेमरत्नमणिप्रतिपणस्तन्यै नमः, ॐ नाभ्यालवालरोमाळिलताफलगुजद्वयै नमः, ॐ लक्ष्यरोमलताधारता समुन्नेयमध्यमायै नमः, ॐ स्तनभारधळन्मध्यपट्टबन्धवलित्रयायै नमः, ॐ मरुणारुणकौसुम्भवस्त्रभास्वल्कडितट्यै नमः, ॐ रत्नकिङ्गिणिकारम्यरशनादामभूषितायै नमः, ॐ कामेशज्ञातसौभाग्यमार्दवोरुद्वयान्वितायै नमः, ॐ माणिक्यमगुडागारजानुद्वयविराजितायै नमः, ॐ इन्द्रगोपपरीक्षिप्तस्मरतूणाभजङ्खिकायै नमः, ॐ गूढगुल्फायै नमः, ॐ कूर्मपृष्ठज्जयिष्णुप्रबदान्वितायै नमः, ॐ नखदीधिसञ्छन्ननमज्जनतमोगुणायै नमः, ॐ पदद्वयप्रभाजालपराकृतसरोरुहायै नमः, ॐ शिञ्जानमणिमञ्जीरमण्डितश्रीपदाम्बुजायै नमः, ॐ मराळीमन्दगमनायै नमः, ॐ महालावण्यशेवधये नमः, ॐ सर्वारुणायै नमः, ॐ मनवद्याङ्गै नमः, ॐ सर्वाभरणभूषितायै नमः, ॐ शिवकामेश्वरङ्गस्थायै नमः, ॐ शिवायै नमः, ॐ स्वाधीनवल्लभायै नमः, ॐ सुमेरुमध्यशृङ्गस्थायै नमः, ॐ श्रीमन्नगरनायिकायै नमः, ॐ चिन्तामणिगृहान्तस्थायै नमः, ॐ पञ्चब्रह्मासनस्थितायै नमः, ॐ महापद्माडवीसंस्थायै नमः, ॐ कदम्बवनवासिन्यै नमः, ॐ सुधासागरमध्यस्थायै नमः, ॐ कामाक्ष्यै नमः, ॐ कामदायिन्यै नमः, ॐ देवर्षिगणसङ्घातस्तूयमानात्मवैभवायै नमः, ॐ भण्डासुरवधोद्युक्तशक्तिसेनासमन्वितायै नमः, ॐ सम्बल्करीसमारूढसिन्धुरव्रजस्सेवितायै नमः, ॐ अश्वारूढाधिष्ठिताश्वकोटिकोटिभिरावृतायै नमः, ॐ चक्रराजरथारूढसर्वायुधपरिष्कृतायै नमः, ॐ गेयचक्ररथारूढमन्त्रिणीपरिसेवितायै नमः, ॐ किरिचक्ररथारूढदण्डनाथपुरस्कृतायै नमः, ಓಂ ಜ್ವಾಲಾಮಾಲಿನಿ ಕಾಕ್ಷಿಪ್ತವನ್ಹಿ ಪ್ರಾಕಾರ ಮಧ್ಯಗಾಯೈ ನಮ. ಓಂ ಭಂಡಸೈನ್ಯ ವಧೋದ್ಯುಕ್ತ ಶಕ್ತಿ ವಿಕ್ರಮಹರ್ಷಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿತ್ಯಪರಾಕ್ರಮಾಡೋಪ ನಿರೀಕ್ಷಣ ಸಮುತ್ಸುಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ಭಂಡಪುತ್ರ ವಧೋದ್ಯುಕ್ತ ಬಾಲಾ ವಿಕ್ರಮ ನಂದಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ಮಂದ್ರಿಣ್ಯಂಬ ವಿರಚಿತ ವಿಷಂಗವಧ ತೋಷಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ವಿಶುಕ್ರ ಪ್ರಾಣಹರಣ ವಾರಾಹಿ ವೀರ್ಯನಂದಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕಾಮೇಶ್ವರ ಮುಖಾಲೋಕ ಕಲ್ಪಿತ ಶ್ರೀ ಗಣೇಶ್ವರಾಯೈ ನಮ. ಓಂ ಮಹಾಗಣೇಶ ನಿರ್ಭಿನ್ನ ವಿಘ್ನಯಂದ್ರ ಪ್ರಹರ್ಷಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ಭಂಡಾಸುರೇಂದ್ರ ನಿರ್ಮುಕ್ತ ಶಸ್ತ್ರ ಪ್ರತ್ಯಸ್ತ್ರವರ್ಷಿಣ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಕರಾಂಗುಲಿ ನಖೋಲ್ಪನ್ನ ನಾರಾಯಣ ದಶಾಕೃತ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಮಹಾಪಾಶುಪತಾಸ್ತ್ರಾಗ್ನಿ ನಿರ್ದಗ್ಧಾಸುರ ಸೈನಿಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕಾಮೇಶ್ವರಾಸ್ತ್ರ ನಿರ್ದಗ್ಧ ಸಭಂಡಾಸುರ ಶೂನ್ಯಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ಬ್ರಹ್ಮೋಪೇಂದ್ರ ಮಹೇಂದ್ರಾದಿ ದೇವ ಸಂಸ್ತುತ ವೈಭವಾಯೈ ನಮ. ಓಂ ಹರನೇತ್ರಾಗ್ನಿ ಸಂದಗ್ಧ ಕಾಮ ಸಂಜೀವನೌಷಧ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಶ್ರೀಮದ್ವಾಗ್ಭವಕೂಡೈಕ ಸ್ವರೂಪ ಮುಖ ಪಂಕಜಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕಂಠಾಧ ಕಡಿಪರ್ಯಂತ ಮಧ್ಯಕೂಡ ಸ್ವರೂಪಿಣ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಶಕ್ತಿಕೂಡೈಕತಾಪನ್ನ ಕಟ್ಯಥೋಭಾಗಧಾರಿಣ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಮೂಲಮಂತ್ರಾತ್ಮಿಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ಮೂಲಕೂಡತ್ರಯ ಕಳೇವರಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕುಲಾಮೃದೈಕರಸಿಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕುಲಸಂಗೀತ ಪಾಲಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಕುಲಾಂಗನಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕುಲಾಂಧಸ್ಥಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕೌಲಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಕುಲಯೋಗಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಅಕುಲಾಯೈ ನಮ. ಓಂ ಸಮಯಾಂಧಸ್ಥಾಯೈ ನಮ. ಓಂ ಸಮಯಾಚಾರ ತಲ್ಪರಾಯೈ ನಮ. ಓಂ ಮೂಲಾಧಾರೈಕ ನಿಲಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ಬ್ರಹ್ಮಗ್ರಂಥಿ ವಿಭೇದಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಮಣಿಪುರಾಂಧ ಹೃದಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ವಿಷ್ಣುಗ್ರಂಥಿ ವಿಭೇದಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಆಜ್ಞಾಚಕ್ರಾಂಧರಾಳಸ್ಥಾಯೈ ನಮ. ಓಂ ರುದ್ರಗ್ರಂಥಿ ವಿಭೇದಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಸಹಸ್ರಾರಾಂಬುಜಾರೂಢಾಯೈ ನಮ. ಓಂ ಸುಧಾಸಾರಾಭಿವರ್ಷಿಣ್ಯೈ ನಮ. ಓಂ ತಡಿಲ್ಲತಾ ಸಮರುಚ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಷಟ್ಚಕ್ರೋಪರಿಸಂಸ್ಥಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ಮಹಾಶಕ್ತ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಕುಂಡಲಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಬಿಸತಂದುತನೀಯಸ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಭವಾನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಭಾವನಾಗಮ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ಭವಾರಣ್ಯಕುಠಾರಿಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ಭದ್ರಪ್ರಿಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ಭದ್ರಮೂರ್ತ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಭಕ್ತಸೌಭಾಗ್ಯದಾಯಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಭಕ್ತಿಪ್ರಿಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ಭಕ್ತಿಗಮ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ಭಕ್ತಿವಶ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ಭಯಾಪಹಾಯೈ ನಮ. ಓಂ ಶಾಂಭವ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಶಾರದಾರಾಧ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ಶರ್ವಾಣ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಶರ್ಮದಾಯಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಶಾಂಕರ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಶ್ರೀಕರ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಸಾಧ್ವೈ ನಮ. ಓಂ ಶರಚಂದ್ರ ನಿಭಾನನಾಯೈ ನಮ. ಓಂ ಶಾತೋದರ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಶಾಂತಿಮತ್ಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರಾಧಾರಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರಂಜನಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರ್ಲೇಪಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರ್ಮಲಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿತ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರಾಕಾರಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರಾಕುಲಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರ್ಗುಣಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿಷ್ಕಲಾಯೈ ನಮ. ಓಂ ಶಾಂತಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿಷ್ಕಾಮಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರುಪಪ್ಲವಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿತ್ಯಮುಕ್ತಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರ್ವಿಕಾರಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿಷ್ಪ್ರಪಂಚಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರಾಶ್ರಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿತ್ಯಶುದ್ಧಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿತ್ಯಬುದ್ಧಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರವದ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರಂತರಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿಷ್ಕಾರಣಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿಷ್ಕಳಂಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರುಪಾಧಯೇ ನಮ. ಓಂ ನಿರೀಶ್ವರಾಯೈ ನಮ. ಓಂ ನೀರಾಗಾಯೈ ನಮ. ಓಂ ರಾಗಮಧನಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರ್ಮದಾಯೈ ನಮ. ಓಂ ಮದನಾಶಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ನಿಶ್ಚಿಂತಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರಹಂಗಾರಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರ್ಮೋಹಾಯೈ ನಮ. ಓಂ ಮೋಹನಾಶಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರ್ಮಮಾಯೈ ನಮ. ಓಂ ಮಮತಾಹಂತ್ರೈ ನಮ. ಓಂ ನಿಷ್ಪಾಪಾಯೈ ನಮ. ಓಂ ಪಾಪನಾಶಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ನಿಷ್ಕ್ರೋಧಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕ್ರೋಧಶಮನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ನಿರ್ಲೋಭಾಯೈ ನಮ. ಓಂ ಲೋಭನಾಶಿನ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ನಿಸ್ಸಂಶಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸಂಶಯಘ್ನ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ನಿರ್ಭವಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಭವನಾಶಿನ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ನಿರ್ವಿಕಲ್ಪಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ನಿರಾಬಾಧಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ನಿರ್ಭೇದಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಭೇದನಾಶಿನ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ನಿರ್ನಾಶಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮೃತ್ಯುಮಧನ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ನಿಷ್ಕ್ರಿಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ನಿಷ್ಪರಿಗ್ರಹಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ನಿಸ್ತುಲಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ನೀಲಚಿಕುರಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ನಿರಪಾಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ನಿರತ್ಯಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ದುರ್ಲಭಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ದುರ್ಗಮಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ದುರ್ಗಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ದುಃಖಹಂದ್ರೈ ನಮಃ. ಓಂ ಸುಖಪ್ರದಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ದುಷ್ಟದೂರಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ದುರಾಚಾರಶಮನ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ದೋಷವರ್ಜಿತಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವಜ್ಞಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸಾಂದ್ರಕರುಣಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸಮಾನಾಧಿಕವರ್ಜಿತಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವಶಕ್ತಿಮಯ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವಮಂಗಳಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸಲ್ಗದಿಪ್ರದಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವೇಶ್ವರ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವಮಯ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವಮಂತ್ರಸ್ವರೂಪಿಣ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವಯಂತ್ರಾತ್ಮಿಕಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವತಂತ್ರರೂಪಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮನೋನ್ಮನ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹೇಶ್ವರ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾದೇವ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮೃಢಪ್ರಿಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾರೂಪಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಪೂಜ್ಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಪಾದಕನಾಶಿನ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಮಾಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಸತ್ವಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಶಕ್ತ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾರತ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಭೋಗಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹೈಶ್ವರ್ಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾವೀರ್ಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಬಲಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಬುದ್ಧ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಸಿದ್ಧ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಯೋಗೇಶ್ವರೇಶ್ವರ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾತಂತ್ರಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಮಂತ್ರಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಯಂತ್ರಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಸನಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಯಾಗಕ್ರಮಾರಾಧ್ಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಭೈರವ ಪೂಜಿತಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹೇಶ್ವರ ಮಹಾಕಲ್ಪ ಮಹಾತಾಂಡವ ಸಾಕ್ಷಿಣ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಕಾಮೇಶ ಮಹಿಷ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾತ್ರಿಪುರ ಸುಂದರ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಚತುಷ್ಷಷ್ಟ್ಯುಪಚಾರಾಢ್ಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಚತುಷ್ಷಷ್ಟಿ ಕಲಾಮಯ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮಹಾಚತುಷ್ಷಷ್ಟಿ ಕೋಡಿ ಯೋಗಿಣೀ ಗಣ ಸೇವಿತಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಮನುವಿದ್ಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಚಂದ್ರವಿದ್ಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಚಂದ್ರಮಂಡಲ ಮಧ್ಯಗಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಚಾರುರೂಪಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಚಾರುಹಾಸಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಚಾರುಚಂದ್ರಕಲಾಧರಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಚರಾಚರ ಜಗನ್ನಾಥಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಚಕ್ರರಾಜ ನಿಕೇತನಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಪಾರ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಪದ್ಮನಯನಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಪದ್ಮರಾಗ ಸಮಪ್ರಭಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಪಂಚಪ್ರೇತಾಸನಾಸೀನಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಪಂಚಬ್ರಹ್ಮಸ್ವರೂಪಿಣ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಚಿನ್ಮಯೈ ನಮಃ. ಓಂ ಪರಮಾನಂದಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ವಿಜ್ಞಾನಘನರೂಪಿಣ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಧ್ಯಾನಧ್ಯಾತೃಧ್ಯೇಯ ರೂಪಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಧರ್ಮಾಧರ್ಮ ವಿವರ್ಜಿತಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ವಿಶ್ವರೂಪಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಜಾಗರಿಣ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸ್ವಪಂದ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ತೈಜಸಾತ್ಮಿಕಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸುಪ್ತಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಪ್ರಾಜ್ಞಾತ್ಮಿಕಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ತುರ್ಯಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವಾವಸ್ಥಾ ವಿವರ್ಜಿತಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತ್ರೈ ನಮಃ. ಓಂ ಬ್ರಹ್ಮರೂಪಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಗೋಪ್ತ್ರೈ ನಮಃ. ಓಂ ಗೋವಿಂದರೂಪಿಣ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸಂಹಾರಿಣ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ರುದ್ರರೂಪಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ತಿರೋಧಾನಕರ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಈಶ್ವರ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಸದಾಶಿವಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಅನುಗ್ರಹದಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಪಂಚಕೃತ್ಯ ಪರಾಯಣಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಭಾನುಮಂಡಲ ಮಧ್ಯಸ್ಥಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಭೈರವ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಭಗಮಾಲಿನ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಪದ್ಮಾಸನಾಯೈ ನಮಃ. ಓಂ ಭಗವತ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಪದ್ಮನಾಭ ಸಹೋದರ್ಯೈ ನಮಃ. ಓಂ ಉನ್ಮೇಷ ನಿಮಿಷೋಲ್ಪನ್ನ ವಿಪನ್ನ ಭುವನಾವಲ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಸಹಸ್ರ ಶೀರ್ಷ ವದನಾಯೈ ನಮ. ಓಂ ಸಹಸ್ರಾಕ್ಷ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಸಹಸ್ರಪದೇ ನಮ. ಓಂ ಮಾ ಬ್ರಹ್ಮಕೀಡ ಜನನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ವರ್ಣಾಶ್ರಮ ವಿಧಾಯಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ನಿಜಾಜ್ಞಾರೂಪ ನಿಗಮಾಯೈ ನಮ. ಓಂ ಪುಣ್ಯಾಪುಣ್ಯ ಫಲಪ್ರದಾಯೈ ನಮ. ಓಂ ಶ್ರುತಿ ಸೀಮಂದ ಸಿಂಧೂರೀಕೃತ ಪಾದಾಬ್ಜ ಧೂಳಿಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ಸಕಲಾಗಮ ಸಂದೋಹ ಶುಕ್ತಿ ಸಂಪುಡ ಮೌಕ್ತಿಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ಪುರುಷಾರ್ಥ ಪ್ರದಾಯೈ ನಮ. ಓಂ ಪೂರ್ಣಾಯೈ ನಮ. ಓಂ ಭೋಗಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಭುವನೇಶ್ವರ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಅಂಬಿಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ಅನಾದಿ ನಿಧನಾಯೈ ನಮ. ಓಂ ಹರಿಬ್ರಹ್ಮೇಂದ್ರ ಸೇವಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಾರಾಯಣ್ಯೈ ನಮ. ಓಂ ನಾದರೂಪಾಯೈ ನಮ. ಓಂ ನಾಮರೂಪ ವಿವರ್ಜಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ಹೃಂಗಾರ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಹ್ರೀಮತ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಹೃದ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ಹೇಯೋಪಾದೇಯವರ್ಜಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ರಾಜರಾಜಾರ್ಚಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ರಾಜ್ಞೈ ನಮ. ಓಂ ರಮ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ರಾಜೀವಲೋಚನಾಯೈ ನಮ. ಓಂ ರಂಜಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ರಮಣ್ಯೈ ನಮ. ಓಂ ರಸ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ರಣಲ್ಕಿಂಗಿಣಿ ಮೇಖಲಾಯೈ ನಮ. ಓಂ ರಮಾಯೈ ನಮ. ಓಂ ರಾಗೇಂದುವದನಾಯೈ ನಮ. ಓಂ ರತಿರೂಪಾಯೈ ನಮ. ಓಂ ರತಿಪ್ರಿಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ರಕ್ಷಾಕರ್ಯೈ ನಮ. ಓಂ ರಾಕ್ಷಸಘ್ನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ರಾಮಾಯೈ ನಮ. ಓಂ ರಮಣಲಂಪಡಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕಾಮ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕಾಮಕಲಾರೂಪಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕದಂಬಕುಸುಮಪ್ರಿಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕಲ್ಯಾಣ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಜಗದೀಕಂದಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕರುಣಾರಸ ಸಾಗರಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕಲಾವತ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಕಲಾಲಾಪಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕಾಂತಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕಾದಂಬರಿ ಪ್ರಿಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ವರದಾಯೈ ನಮ. ಓಂ ವಾಮನಯನಾಯೈ ನಮ. ಓಂ ವಾರುಣೀಮದವಿಹ್ವಲಾಯೈ ನಮ. ಓಂ ವಿಶ್ವಾಧಿಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ವೇದವೇದ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ವಿಂಧ್ಯಾಚಲನಿವಾಸಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ವಿಧಾತ್ರೈ ನಮ. ಓಂ ವೇದಜನನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ವಿಷ್ಣುಮಾಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ವಿಲಾಸಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಕ್ಷೇತ್ರಸ್ವರೂಪಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕ್ಷೇತ್ರೇಶ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಷೇತ್ರಜ್ಞಪಾಲಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಕ್ಷಯವೃದ್ಧಿವಿನಿರ್ಮುಕ್ತಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕ್ಷೇತ್ರಪಾಲಸಮರ್ಚಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ವಿಜಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ವಿಮಲಾಯೈ ನಮ. ಓಂ ವಂದ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ವಂದಾರುಜನವತ್ಸಲಾಯೈ ನಮ. ಓಂ ವಾಗ್ವಾದಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ವಾಮಕೇಶ್ಯೈ ನಮ. ಓಂ ವನ್ಹಿಮಂಡಲವಾಸಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಭಕ್ತಿಮಲ್ಕಲ್ಪಲತಿಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ಪಶುಪಾಶವಿಮೋಚಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಸಂಹೃತಾಶೇಷಪಾಷಂಡಾಯೈ ನಮ. ಓಂ ಸದಾಚಾರಪ್ರವರ್ತಿಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ತಾಪತ್ರಯಾಗ್ನಿಸಂದಪ್ತಸಮಾಹ್ಲಾದನಚಂದ್ರಿಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ತರುಣ್ಯೈ ನಮ. ಓಂ ತಾಪಸಾರಾಧ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ತನುಮಧ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ತಮೋಪಹಾಯೈ ನಮ. ಓಂ ಚಿತ್ಯೈ ನಮ. ಓಂ ತಲ್ಪದಲಕ್ಷ್ಯಾರ್ಥಾಯೈ ನಮ. ಓಂ ಚಿದೇಕರಸರೂಪಿಣ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಸ್ವಾತ್ಮಾನಂದಲವಿಭೂತ ಬ್ರಹ್ಮಾದ್ಯಾನಂದ ಸಂದತ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಪರಾಯೈ ನಮ. ಓಂ ಪ್ರತ್ಯಕ್ಷಿತೀರೂಪಾಯೈ ನಮ. ಓಂ ಪಶ್ಯಂತೈ ನಮ. ಓಂ ಪರದೇವತಾಯೈ ನಮ. ಓಂ ಮಧ್ಯಮಾಯೈ ನಮ. ಓಂ ವೈಖರಿ ರೂಪಾಯೈ ನಮ. ಓಂ ಭಕ್ತಮಾನಸ ಹಂಸಿಕಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕಾಮೇಶ್ವರ ಪ್ರಾಣನಾಡ್ಯೈ ನಮ. ಓಂ ಕೃತಜ್ಞಾಯೈ ನಮ. ಓಂ ಕಾಮಪೂಜಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ಶೃಂಗಾರರಸ ಸಂಪೂರ್ಣಾಯೈ ನಮ. ಓಂ ಜಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ಜಾಲಂಧರ ಸ್ಥಿತಾಯೈ ನಮ. ಓಂ ಮೋಢ್ಯಾಣ ಪೀಠ ನಿಲಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ಬಿಂದುಮಂಡಲ ವಾಸಿನ್ಯೈ ನಮ. ಓಂ ರಹೋಯಾಗ ಕ್ರಮಾರಾಧ್ಯಾಯೈ ನಮ. ಓಂ ॐ रहस्तर्पणतर्पितायै नमः ॐ सद्यप्रसादिन्यै नमः ॐ विश्वसाक्षिण्यै नमः ॐ साक्षिवर्जितायै नमः ॐ षडङ्गदेवतायुक्तायै नमः ॐ षड्गुण्यपरिपूरितायै नमः ॐ नित्यक्लिन्नायै नमः ॐ निरुपमायै नमः ॐ निर्वाणसुखदायिन्यै नमः ॐ नित्यषोडशिकारूपायै नमः ॐ श्रीकण्डार्थशरीरिण्यै नमः ॐ प्रभावत्यै नमः ॐ प्रभारूपायै नमः ॐ प्रसिद्धायै नमः ॐ परमेश्वर्यै नमः ॐ मूलप्रकृत्यै नमः ॐ अव्यक्तायै नमः ॐ व्यक्ताव्यक्तस्वरूपिण्यै नमः ॐ व्यापिन्यै नमः ॐ विविधाकारायै नमः ॐ विद्याविद्यास्वरूपिण्यै नमः ॐ महाकामेशनयनकुमुदाह्लादकौमुद्यै नमः ॐ भक्तहार्दतमोभेदभानुमद्भानुसन्दत्यै नमः ॐ शिवदूत्यै नमः ॐ शिवाराध्यायै नमः ॐ शिवमूर्त्यै नमः ॐ शिवङ्कर्यै नमः ॐ शिवप्रियायै नमः ॐ शिवपरायै नमः ॐ शिष्टेष्टायै नमः ॐ शिष्टपूजितायै नमः ॐ अप्रमेयायै नमः ॐ स्वप्रकाशायै नमः ॐ मनोवाचामगोचरायै नमः ॐ पिच्छक्त्यै नमः ॐ चेतनारूपायै नमः ॐ जडशक्त्यै नमः ॐ जडात्मिकायै नमः ॐ गायत्र्यै नमः ॐ व्याहृत्यै नमः ॐ सन्ध्यायै नमः ॐ द्विजवृन्दनिषेवितायै नमः ॐ तत्त्वासनायै नमः ॐ तस्मै नमः ॐ तुभ्यं नमः ॐ मय्यै नमः ॐ पञ्चकोशान्तरस्थितायै नमः ॐ निस्सीममहिम्ने नमः ॐ नित्ययौवनायै नमः ॐ मदशालिन्यै नमः ॐ मदघूर्णितरक्ताक्ष्यै नमः ॐ मदपाडलगण्डभुवे नमः ॐ चन्दनद्रवदिग्धाङ्ग्यै नमः ॐ चाम्पेयकुसुमप्रियायै नमः ॐ कुशलायै नमः ॐ कोमलाकारायै नमः ॐ कुरुकुल्लायै नमः ॐ कुलेश्वर्यै नमः ॐ कुलकुण्डालयायै नमः ॐ कौलमार्गतल्परसेवितायै नमः ॐ कुमारगणनाथाम्बायै नमः ॐ तुष्ट्यै नमः ॐ पुष्ट्यै नमः ॐ मत्यै नमः ॐ धृत्यै नमः ॐ शान्त्यै नमः ॐ स्वस्तिमत्यै नमः ॐ कान्त्यै नमः ॐ नन्दिन्यै नमः ॐ विघ्ननाशिन्यै नमः ॐ तेजोवत्यै नमः ॐ त्रिनयनायै नमः ॐ लोलाक्षीकामरूपिण्यै नमः ॐ मालिन्यै नमः ॐ हंसिन्यै नमः ॐ मात्रे नमः ॐ मलयाजलवासिन्यै नमः ॐ सुमुख्यै नमः ॐ नलिन्यै नमः ॐ सुभ्रुवे नमः ॐ शोभनायै नमः ॐ सुरनायिकायै नमः ॐ कालकण्ठ्यै नमः ॐ कान्तिमत्यै नमः ॐ क्षोभिण्यै नमः ॐ सूक्ष्मरूपिण्यै नमः ॐ वज्रेश्वर्यै नमः ॐ वामदेव्यै नमः ॐ वयोवस्थाविवर्जितायै नमः ॐ सिद्धेश्वर्यै नमः ॐ सिद्धविद्यायै नमः ॐ सिद्धमात्रे नमः ॐ यशस्विन्यै नमः ॐ विशुद्धिचक्रनिलयायै नमः ॐ आरक्तवर्णायै नमः ॐ त्रिलोचनायै नमः ॐ खट्वाङ्गादिप्रहरणायै नमः ॐ वदनैकसमन्वितायै नमः ॐ पायसान्नप्रियायै नमः ॐ त्वक्स्थायै नमः ॐ पशुलोकभयङ्कर्यै नमः ॐ अमृतादिमहाशक्तिसंवृतायै नमः ॐ डागिनीश्वर्यै नमः ॐ अनाहदाब्जनिलयायै नमः ॐ श्यामाभायै नमः ॐ वदनद्वयायै नमः ॐ दंष्ट्रोज्ज्वलायै नमः ॐ अक्षमालादिधरायै नमः ॐ रुधिरसंस्थितायै नमः ಓಂ ಕಾಳರಾತ್ರ್ಯಾದಿಶಕ್ತ್ಯೌಘವೃತಾಯೈ ನಮ ಓಂ ಸ್ನಿಗ್ಧೌದನ ಪ್ರಿಯಾಯೈ ನಮ ಓಂ ಮಹಾವೀರೇಂದ್ರ ವರದಾಯೈ ನಮ ಓಂ ರಾಕಿಣ್ಯಂಬಾ ಸ್ವರೂಪಿಣ್ಯೈ ನಮ ಓಂ ಮಣಿಪೂರಾಬ್ಜ ನಿಲಯಾಯೈ ನಮ ಓಂ ವದನತ್ರಯ ಸಂಯುತಾಯೈ ನಮ ಓಂ ವಜ್ರಾಧಿಕಾಯುಧೋಪೇತಾಯೈ ನಮ ಓಂ ಡಾಮರ್ಯಾದಿಭಿರಾವೃತಾಯೈ ನಮ ಓಂ ರಕ್ತವರ್ಣಾಯೈ ನಮ ಓಂ ಮಾಂಸನಿಷ್ಠಾಯೈ ನಮ ಓಂ ಗುಡಾನ್ನ ಪ್ರೀತಮಾನಸಾಯೈ ನಮ ಓಂ ಸಮಸ್ತ ಭಕ್ತ ಸುಖದಾಯೈ ನಮ ಓಂ ಲಾಕಿನ್ಯಂಬಾ ಸ್ವರೂಪಿಣ್ಯೈ ನಮ ಓಂ ಸ್ವಾಧಿಷ್ಠಾನಾಂಬುಜಗತಾಯೈ ನಮ ಓಂ ಚತುರ್ವಕ್ತ್ರ ಮನೋಹರಾಯೈ ನಮ ಓಂ ಶೂಲಾದ್ಯಾಯುಧ ಸಂಪನ್ನಾಯೈ ನಮ ಓಂ ಪೀತವರ್ಣಾಯೈ ನಮ ಓಂ ಅತಿಗರ್ವಿತಾಯೈ ನಮ ಓಂ ಮೇಧೋನಿಷ್ಠಾಯೈ ನಮ ಓಂ ಮಧುಪ್ರೀತಾಯೈ ನಮ ಓಂ ಬಂದಿನ್ಯಾದಿ ಸಮನ್ವಿತಾಯೈ ನಮ ಓಂ ದಧ್ಯನ್ನಾಸಕ್ತ ಹೃದಯಾಯೈ ನಮ ಓಂ ಕಾಕಿನೀರೂಪಧಾರಿಣ್ಯೈ ನಮ ಓಂ ಮೂಲಾಧಾರಾಂಬುಜಾರೂಢಾಯೈ ನಮ ಓಂ ಪಂಚವಕ್ತ್ರಾಯೈ ನಮ ಓಂ ಅಸ್ಥಿ ಸಂಸ್ಥಿತಾಯೈ ನಮ ಓಂ ಮಂಗುಷಾದಿ ಪ್ರಹರಣಾಯೈ ನಮ ಓಂ ವರದಾದಿ ನಿಷೇವಿತಾಯೈ ನಮ ಓಂ ಮುಲ್ಗೌದನಾಸಕ್ತ ಚಿತ್ತಾಯೈ ನಮ ಓಂ ಸಾಕಿನ್ಯಂಬಾ ಸ್ವರೂಪಿಣ್ಯೈ ನಮ ಓಂ ಆಜ್ಞಾಚಕ್ರಾಬ್ಜ ನಿಲಯಾಯೈ ನಮ ಓಂ ಶುಕ್ಲವರ್ಣಾಯೈ ನಮ ಓಂ ಷಡಾನನಾಯೈ ನಮ ಓಂ ಮಜ್ಜಾ ಸಂಸ್ಥಾಯೈ ನಮ ಓಂ ಹಂಸವತಿ ಮುಖ್ಯ ಶಕ್ತಿ ಸಮನ್ವಿತಾಯೈ ನಮ ಓಂ ಹರಿದ್ರಾನ್ನೈಕರಸಿಕಾಯೈ ನಮ ಓಂ ಹಾಕಿನೀರೂಪಧಾರಿಣ್ಯೈ ನಮ ಓಂ ಸಹಸ್ರದಳ ಪದ್ಮಸ್ಥಾಯೈ ನಮ ಓಂ ಸರ್ವವರ್ಣೋಪಶೋಭಿತಾಯೈ ನಮ ಓಂ ಸರ್ವಾಯುಧಧರಾಯೈ ನಮ ಓಂ ಶುಕ್ಲ ಸಂಸ್ಥಿತಾಯೈ ನಮ ಓಂ ಸರ್ವತೋಮುಖ್ಯೈ ನಮ ಓಂ ಸರ್ವೌದನ ಪ್ರೀತಚಿತ್ತಾಯೈ ನಮ ಓಂ ಯಾಕಿನ್ಯಂಬಾ ಸ್ವರೂಪಿಣ್ಯೈ ನಮ ಓಂ ಸ್ವಾಹಾಯೈ ನಮ ಓಂ ಸ್ವಥಾಯೈ ನಮ ಓಂ ಅಮತ್ಯೈ ನಮ ಓಂ ಮೇಧಾಯೈ ನಮ ಓಂ ಶ್ರುತ್ಯೈ ನಮ ಓಂ ಸ್ಮೃತ್ಯೈ ನಮ ಓಂ ಅನುತ್ತಮಾಯೈ ನಮ ಓಂ ಪುಣ್ಯಕೀರ್ತ್ಯೈ ನಮ ಓಂ ಪುಣ್ಯಲಭ್ಯಾಯೈ ನಮ ಓಂ ಪುಣ್ಯಶ್ರವಣಕೀರ್ತನಾಯೈ ನಮ ಓಂ ಪುಲೋಮಜಾರ್ಚಿತಾಯೈ ನಮ ಓಂ ಬಂಧಮೋಚಿನ್ಯೈ ನಮ ಓಂ ಬರ್ಬರಾಳಕಾಯೈ ನಮ ಓಂ ವಿಮರ್ಶರೂಪಿಣ್ಯೈ ನಮ ಓಂ ವಿದ್ಯಾಯೈ ನಮ ಓಂ ವಿಯದಾದಿಜಗಲ್ಪ್ರಸುವೇ ನಮ ಓಂ ಸರ್ವವ್ಯಾಧಿ ಪ್ರಶಮನ್ಯೈ ನಮ ಓಂ ಸರ್ವಮೃತ್ಯು ನಿವಾರಿಣ್ಯೈ ನಮ ಓಂ ಅಗ್ರಗಣ್ಯಾಯೈ ನಮ ಓಂ ಅಚಿಂದ್ಯರೂಪಾಯೈ ನಮ ಓಂ ಕಲಿಕನ್ಮಷನಾಶಿನ್ಯೈ ನಮ ಓಂ ಕಾತ್ಯಾಯನ್ಯೈ ನಮ ಓಂ ಕಾಲಹಂತ್ರೈ ನಮ ಓಂ ಕಮಲಾಕ್ಷ ನಿಷೇವಿತಾಯೈ ನಮ ಓಂ ತಾಂಬೂಲಪೂರಿತ ಮುಖ್ಯೈ ನಮ ಓಂ ದಾಡಿಮೀ ಕುಸುಮ ಪ್ರಭಾಯೈ ನಮ ಓಂ ಮೃಗಾಕ್ಷ್ಯೈ ನಮ ಓಂ ಮೋಹಿನ್ಯೈ ನಮ ಓಂ ಮುಖ್ಯಾಯೈ ನಮ ಓಂ ಮೃಡಾನ್ಯೈ ನಮ ಓಂ ಮಿತ್ರರೂಪಿಣ್ಯೈ ನಮ ಓಂ ನಿತ್ಯತೃಪ್ತಾಯೈ ನಮ ಓಂ ಭಕ್ತನಿಧಯೇ ನಮ ಓಂ ನಿಯಂತ್ರ್ಯೈ ನಮ ಓಂ ನಿಖಿಲೇಶ್ವರ್ಯೈ ನಮ ಓಂ ಮೈತ್ರ್ಯಾದಿವಾಸನಾಲಭ್ಯಾಯೈ ನಮ ಓಂ ಮಹಾಪ್ರಳಯ ಸಾಕ್ಷಿಣ್ಯೈ ನಮ ಓಂ ಪರಾಶಕ್ತ್ಯೈ ನಮ ಓಂ ಪರಾನಿಷ್ಠಾಯೈ ನಮ ಓಂ ಪ್ರಜ್ಞಾನಘನರೂಪಿಣ್ಯೈ ನಮ ಓಂ ಮಾಧ್ವೀಪಾನಾಲಸಾಯೈ ನಮ ಓಂ ಮತ್ತಾಯೈ ನಮ ಓಂ ಮಾತೃಕಾವರ್ಣರೂಪಿಣ್ಯೈ ನಮ ಓಂ ಮಹಾಕೈಲಾಸ ನಿಲಯಾಯೈ ನಮ ಓಂ ಮೃಣಾಳ ಮೃದು ದೋರ್ಲತಾಯೈ ನಮ ಓಂ ಮಹನೀಯಾಯೈ ನಮ ಓಂ ದಯಾಮೂರ್ತ್ಯೈ ನಮ ಓಂ ಮಹಾಸಾಮ್ರಾಜ್ಯಶಾಲಿನ್ಯೈ ನಮ ಓಂ ಆತ್ಮವಿದ್ಯಾಯೈ ನಮ ಓಂ ಮಹಾವಿದ್ಯಾಯೈ ನಮ ಓಂ ಶ್ರೀವಿದ್ಯಾಯೈ ನಮ ಓಂ ಕಾಮಸೇವಿತಾಯೈ ನಮ ಓಂ ಶ್ರೀ ಷೋಡಶಾಕ್ಷರೀ ವಿದ್ಯಾಯೈ ನಮ ఓం త్రికూడాయై నమః ఓం కామకోడికాయై నమః ఓం కడాక్ష కింకరీ భూత కమలాకోడి సేవితాయై నమః ఓం శిరస్థితాయై నమః ఓం చంద్రనిభాయై నమః ఓం ఫాలస్థాయై నమః ఓం ఇంద్రధను ప్రభాయై నమః ఓం హృదయస్థాయై నమః ఓం రవిప్రఖ్యాయై నమః ఓం త్రికోణాంతర దీపికాయై నమః ఓం దాక్షాయణ్యై నమః ఓం దైత్యహంత్రై నమః ఓం దక్షయజ్ఞ వినాశిన్యై నమః ఓం దరాందోళిత దీర్ఘాక్ష్యై నమః ఓం దరహాసోజ్వలన్ముఖ్యై నమః ఓం గురుమూర్త్యై నమః ఓం గుణనిధయే నమః ఓం గోమాత్రే నమః ఓం గుహజన్మభువే నమః ఓం దేవేశ్యై నమః ఓం దండనీతిస్థాయై నమః ఓం దహరాకాశరూపిణ్యై నమః ఓం ప్రతిపన్ముఖ్యరాకాంతతిథిమండల పూజితాయై నమః ఓం కళాత్మికాయై నమః ఓం కళానాథాయై నమః ఓం కావ్యాలాప వినోదిన్యై నమః ఓం సచామర రమావాణి సవ్యదక్షిణ సేవితాయై నమః ఓం ఆదిశక్త్యై నమః ఓం అమేయాయై నమః ఓం ఆత్మనే నమః ఓం పరమాయై నమః ఓం పావనాకృతయే నమః ఓం అనేక కోటి బ్రహ్మాండ జనన్యై నమః ఓం దివ్య విగ్రహాయై నమః ఓం క్లీంకార్యై నమః ఓం కేవలాయై నమః ఓం గుహ్యాయై నమః ఓం కైవల్యపదదాయిన్యై నమః ఓం త్రిపురాయై నమః ఓం త్రిజగద్వంద్యాయై నమః ఓం త్రిమూర్త్యై నమః ఓం త్రిదశేశ్వర్యై నమః ఓం త్ర్యక్షర్యై నమః ఓం దివ్యగంధాఢ్యాయై నమః ఓం సింధూరతిలకాంచితాయై నమః ఓం ఉమాయై నమః ఓం శైలేంద్రతనయాయై నమః ఓం గౌర్యై నమః ఓం గంధర్వసేవితాయై నమః ఓం విశ్వగర్భాయై నమః ఓం స్వర్ణగర్భాయై నమః ఓం అవరదాయై నమః ఓం వాగధీశ్వర్యై నమః ఓం ధ్యానగమ్యాయై నమః ఓం అపరిచ్ఛేద్యాయై నమః ఓం జ్ఞానదాయై నమః ఓం జ్ఞాన విగ్రహాయై నమః ఓం సర్వవేదాంత సంవేద్యాయై నమః ఓం సత్యానంద స్వరూపిణ్యై నమః ఓం లోపాముద్రార్చితాయై నమః ఓం లీలాక్లుప్త బ్రహ్మాండ మండలాయై నమః ఓం అదృశ్యాయై నమః ఓం దృశ్యరహితాయై నమః ఓం విజ్ఞాత్రై నమః ఓం వేద్యవర్జితాయై నమః ఓం యోగిన్యై నమః ఓం యోగదాయై నమః ఓం యోగ్యాయై నమః ఓం యోగానందాయై నమః ఓం యుగంధరాయై నమః ఓం ఇచ్ఛాశక్తి జ్ఞానశక్తి క్రియాశక్తి స్వరూపిణ్యై నమః ఓం సర్వాధారాయై నమః ఓం సుప్రతిష్ఠాయై నమః ఓం సదసద్రూపధారిణ్యై నమః ఓం అష్టమూర్త్యై నమః ఓం అజాజైత్ర్యై నమః ఓం లోకయాత్రా విధాయిన్యై నమః ఓం ఏకాకిన్యై నమః ఓం భూమరూపాయై నమః ఓం నిర్ద్వైతాయై నమః ఓం ద్వైతవర్జితాయై నమః ఓం అన్నదాయై నమః ఓం వసుదాయై నమః ఓం వృద్ధాయై నమః ఓం బ్రహ్మాత్మైక్యస్వరూపిణ్యై నమః ఓం బృహత్యై నమః ఓం బ్రాహ్మణ్యై నమః ఓం బ్రాహ్మ్యై నమః ఓం బ్రహ్మానందాయై నమః ఓం బలిప్రియాయై నమః ఓం భాషారూపాయై నమః ఓం బృహత్సేనాయై నమః ఓం భావాభావ వివర్జితాయై నమః ॐ सुखाराध्यायै नमः ॐ शुभकर्यै नमः ॐ शोभनासुलभागत्यै नमः ॐ राजराजेश्वर्यै नमः ॐ राज्यदायिन्यै नमः ॐ राज्यवल्लभायै नमः ॐ राजल्कृपायै नमः ॐ राजपीठनिवेशितनिजाश्रितायै नमः ॐ राज्यलक्ष्म्यै नमः ॐ कोशनाथायै नमः ॐ चतुरङ्गबलेश्वर्यै नमः ॐ साम्राज्यदायिन्यै नमः ॐ सत्यसन्धायै नमः ॐ सागरमेखलायै नमः ॐ दीक्षितायै नमः ॐ दैत्यशमन्यै नमः ॐ सर्वलोकवशङ्कर्यै नमः ॐ सर्वार्थदात्र्यै नमः ॐ सावित्र्यै नमः ॐ सच्चिदानन्दरूपिण्यै नमः ॐ देशकालापरिच्छिन्नायै नमः ॐ सर्वगायै नमः ॐ सर्वमोहिन्यै नमः ॐ सरस्वत्यै नमः ॐ शास्त्रमय्यै नमः ॐ गुहाम्बायै नमः ॐ गुह्यरूपिण्यै नमः ॐ सर्वोपाधिविनिर्मुक्तायै नमः ॐ सदाशिवपतिव्रतायै नमः ॐ सम्प्रदायेश्वर्यै नमः ॐ साधुने नमः ॐ यै नमः ॐ गुरुमण्डलरूपिण्यै नमः ॐ कुलोत्तीर्णायै नमः ॐ भगाराध्यायै नमः ॐ मायायै नमः ॐ मधुमत्यै नमः ॐ मह्यै नमः ॐ गणाम्बायै नमः ॐ गुह्याकाराध्यायै नमः ॐ कोमलाङ्ग्यै नमः ॐ गुरुप्रियायै नमः ॐ स्वतन्त्रायै नमः ॐ सर्वतन्त्रेश्यै नमः ॐ दक्षिणामूर्तिरूपिण्यै नमः ॐ सनकादिसमाराध्यायै नमः ॐ शिवज्ञानप्रदायिन्यै नमः ॐ चिल्कलायै नमः ॐ आनन्दकलिकायै नमः ॐ प्रेमरूपायै नमः ॐ प्रियङ्कर्यै नमः ॐ नामपारायणप्रीतायै नमः ॐ नन्दिविद्यायै नमः ॐ नडेश्वर्यै नमः ॐ मिथ्याजगदधिष्ठानायै नमः ॐ मुक्तिदायै नमः ॐ मुक्तिरूपिण्यै नमः ॐ लास्यप्रियायै नमः ॐ लयकर्यै नमः ॐ लज्जायै नमः ॐ रम्भादिवन्दितायै नमः ॐ भवदावसुधावृष्ट्यै नमः ॐ पापारण्यदवानलायै नमः ॐ दौर्भाग्यतूलवातूलायै नमः ॐ जराध्वान्तरविप्रभायै नमः ॐ भाग्याब्धिचन्द्रिकायै नमः ॐ भक्तचित्तकेकिघनाघनायै नमः ॐ रोगपर्वतदम्भोळये नमः ॐ मृत्युदारुकुठारिकायै नमः ॐ महेश्वर्यै नमः ॐ महाकाल्यै नमः ॐ महाग्रासायै नमः ॐ महाशनायै नमः ॐ अपर्णायै नमः ॐ चण्डिकायै नमः ॐ चण्डमुण्डासुरनिषूदिन्यै नमः ॐ क्षराक्षरात्मिकायै नमः ॐ सर्वलोकेश्यै नमः ॐ विश्वधारिण्यै नमः ॐ त्रिवर्गदात्र्यै नमः ॐ सुभगायै नमः ॐ त्र्यम्बकायै नमः ॐ त्रिगुणात्मिकायै नमः ॐ स्वर्गापवर्गदायै नमः ॐ शुद्धायै नमः ॐ जपापुष्पनिभाकृत्यै नमः ॐ ओजोवत्यै नमः ॐ द्युतिधरायै नमः ॐ यज्ञरूपायै नमः ॐ प्रियव्रतायै नमः ॐ दुराराध्यायै नमः ॐ दुराधर्षायै नमः ॐ पाटलीकुसुमप्रियायै नमः ॐ महत्यै नमः ॐ मेरुनिलयायै नमः ॐ मन्दारकुसुमप्रियायै नमः ॐ वीराराध्यायै नमः ॐ विराड्रूपायै नमः ॐ विरजसे नमः ॐ विश्वतोमुख्यै नमः ॐ प्रत्यग्रूपायै नमः ॐ पराकाशायै नमः ॐ प्राणदायै नमः ॐ प्राणरूपिण्यै नमः ॐ मार्ताण्डभैरवाराध्यायै नमः ॐ मन्त्रिणीन्यस्तराज्यधुरे नमः ॐ त्रिपुरेश्यै नमः ॐ जयत्सेनायै नमः ॐ निस्त्रैगुण्यायै नमः ॐ परापरायै नमः ॐ सत्यज्ञानानन्दरूपायै नमः ॐ सामरस्य परायणायै नमः ॐ कपर्दिन्यै नमः ॐ कलामालायै नमः ॐ कामदुहे नमः ॐ कामरूपिण्यै नमः ॐ कलानिधये नमः ॐ काव्यकलायै नमः ॐ रसज्ञायै नमः ॐ रसशेवधये ॐ पुष्टायै नमः ॐ पुरातनायै नमः ॐ पूज्यायै नमः ॐ पुष्करायै नमः ॐ पुष्करेक्षणायै नमः ॐ परस्मै ज्योतिषे नमः ॐ परस्मै धाम्ने नमः ॐ परमाणवे नमः ॐ परल्परायै नमः ॐ पाशहस्तायै नमः ॐ पाशहन्त्र्यै नमः ॐ परमन्त्रविभेदिन्यै नमः ॐ मूर्तायै नमः ॐ अमूर्तायै नमः ॐ अनित्यतृप्तायै नमः ॐ मुनिमानसहंसिकायै नमः ॐ सत्यव्रतायै नमः ॐ सत्यरूपायै नमः ॐ सर्वान्तरामिण्यै नमः ॐ सत्यै नमः ॐ ब्रह्माण्यै नमः ॐ ब्रह्मणे नमः ॐ जनन्यै नमः ॐ बहुरूपायै नमः ॐ बुधार्चितायै नमः ॐ प्रसवित्र्यै नमः ॐ प्रचण्डायै नमः ॐ आज्ञायै नमः ॐ प्रतिष्ठायै नमः ॐ प्रकटाकृत्यै नमः ॐ प्राणेश्वर्यै नमः ॐ प्राणदात्र्यै नमः ॐ पञ्चाशल्पीठरूपिण्यै नमः ॐ विशृङ्खलायै नमः ॐ विविक्तस्थायै नमः ॐ वीरमात्रे नमः ॐ वियल्प्रसुवे नमः ॐ मुकुन्दायै नमः ॐ मुक्तिनिलयायै नमः ॐ मूलविग्रहरूपिण्यै नमः ॐ भावज्ञायै नमः ॐ भवरोगज्ञै नमः ॐ भवचक्रप्रवर्तिन्यै नमः ॐ छन्दसारायै नमः ॐ शास्त्रसारायै नमः ॐ मन्त्रसारायै नमः ॐ तलोदर्यै नमः ॐ उदारकीर्तये नमः ॐ उद्दामवैभवायै नमः ॐ वर्णरूपिण्यै नमः ॐ जन्ममृत्युजरातप्तजनविश्रान्तिदायिन्यै नमः ॐ सर्वोपनिषदुल्खुष्टायै नमः ॐ शान्त्यतीतकलात्मिकायै नमः ॐ गम्भीरायै नमः ॐ गगनान्दस्थायै नमः ॐ गर्वितायै नमः ॐ गानलोलुपायै नमः ॐ कल्पनारहितायै नमः ॐ काष्ठायै नमः ॐ अकान्दायै नमः ॐ कान्दार्थविग्रहायै नमः ॐ कार्यकारणनिर्मुक्तायै नमः ॐ कामकेलितरङ्गितायै नमः ॐ कनल्कनकताडङ्गायै नमः ॐ लीलाविग्रहधारिण्यै नमः ॐ अजायै नमः ॐ क्षयविनिर्मुक्तायै ताय नमः ॐ मुक्तायै नमः ॐ क्षिप्रप्रसादिन्यै नमः ॐ अन्तर्मुखसमाराध्यायै नमः ॐ बहिर्मुखसुदुर्लभायै नमः ॐ त्रयै नमः ॐ त्रिवर्गनिलयायै नमः ॐ त्रिस्थायै नमः ॐ त्रिपुरमालिन्यै नमः ॐ निरामयायै नमः ॐ निरानन्दायै नमः ॐ स्वात्मारामायै नमः ॐ सुधाश्रुत्यै नमः ॐ संसारपङ्ग निर्मग्न समुद्धरण पण्डितायै नमः ॐ यज्ञप्रियायै नमः ॐ यज्ञकर्त्र्यै नमः ॐ यजमानस्वरूपिण्यै नमः ॐ धर्माधारायै नमः ॐ धनाध्यक्षायै नमः ॐ धनधान्यविवर्धिन्यै नमः ॐ विप्रप्रियायै नमः ॐ विप्ररूपायै नमः ॐ विश्वभ्रमणकारिण्यै नमः ॐ विश्वग्रासायै नमः ॐ विद्रुमाभायै नमः ॐ वैष्णव्ये नमः ॐ विष्णुरूपिण्यै नमः ॐ अयोनये नमः ॐ योनिनिलयायै नमः ॐ कूडस्थायै नमः ॐ कुलरूपिण्यै नमः ॐ वीरगोष्ठिप्रियायै नमः ॐ वीरायै नमः ॐ नैष्कर्म्यायै नमः ॐ नादरूपिण्यै नमः ॐ विज्ञानकलनायै नमः ॐ कल्यायै नमः ॐ विदग्धायै नमः ॐ वैन्दवासनायै नमः ॐ तत्त्वाधिकायै नमः ॐ तत्त्वमय्यै नमः ॐ तत्त्वमर्थस्वरूपिण्यै नमः ॐ सामगानप्रियायै नमः ॐ सौम्यायै नमः ॐ सदाशिव कुटुम्बिन्यै नमः ॐ सव्यापसव्य मार्गस्थायै नमः ॐ सर्वापद्य निवारिण्यै नमः ॐ स्वस्थायै नमः ॐ स्वभावमधुरायै नमः ॐ धीरायै नमः ॐ धीरसमर्चितायै नमः ॐ चैतन्यार्घ्य समाराध्यायै नमः ॐ चैतन्य कुसुमप्रियायै नमः ॐ सदोदितायै नमः ॐ सदा तुष्टायै नमः ॐ तरुणादित्यपाडलायै नमः ॐ दक्षिणादक्षिणाराध्यायै नमः ॐ दरस्मेरमुखाम्बुजायै नमः ॐ कौलिनीकेवलायै नमः ॐ मनर्घ्यकैवल्यपददायिन्यै नमः ॐ स्तोत्रप्रियायै नमः ॐ स्तुतिमत्यै नमः ॐ श्रुतिसंस्तुतवैभवायै नमः ॐ मनस्विन्यै नमः ॐ मानवत्यै नमः ॐ महेश्यै नमः ॐ मङ्गलाकृत्यै नमः ॐ विश्वमात्रे नमः ॐ जगद्धात्र्यै नमः ॐ विशालाक्ष्यै नमः ॐ विरागिण्यै नमः ॐ प्रगत्भायै नमः ॐ परमोदारायै नमः ॐ परामोदायै नमः ॐ मनोमय्यै नमः ॐ व्योमकेश्यै नमः ॐ विमानस्थायै नमः ॐ वज्रिण्यै नमः ॐ वामकेश्वर्यै नमः ॐ पञ्चयज्ञप्रियायै नमः ॐ पञ्चप्रेतमञ्जाधिशायिन्यै नमः ॐ पञ्चम्यै नमः ॐ पञ्चभूतेश्यै नमः ॐ पञ्चसंख्योपचारिण्यै नमः ॐ शाश्वत्यै नमः ॐ शाश्वतैश्वर्यायै नमः ॐ शर्मदायै नमः ॐ शम्भुमोहिन्यै नमः ॐ धरायै नमः ॐ धरसुतायै नमः ॐ धन्यायै नमः ॐ धर्मिण्यै नमः ॐ धर्मवर्धिन्यै नमः ॐ लोकातीतायै नमः ॐ गुणातीतायै नमः ॐ सर्वातीतायै नमः ॐ शमात्मिकायै नमः ॐ बन्धूककुसुमप्रख्यायै नमः ॐ बालायै नमः ॐ लीलाविनोदिन्यै नमः ॐ सुमङ्गल्यै नमः ॐ सुखकर्यै नमः ॐ सुवेशाढ्यायै नमः ॐ सुवासिन्यै नमः ॐ सुवासिन्यर्चनप्रीतायै नमः ॐ आशोभनायै नमः ॐ शुद्धमानसायै नमः ॐ बिन्दुदर्पणसन्तुष्टायै नमः ॐ पूर्वजायै नमः ॐ त्रिपुराम्बिकायै नमः ॐ दशमुद्रासमाराध्यायै नमः ॐ त्रिपुराश्रीवशङ्कर्यै नमः ॐ ज्ञानमुद्रायै नमः ॐ ज्ञानगम्यायै नमः ॐ ज्ञानज्ञेयस्वरूपिण्यै नमः ॐ योनिमुद्रायै नमः ॐ त्रिखण्डेश्यै नमः ॐ त्रिगुणायै नमः ॐ अम्बायै नमः ॐ त्रिकोणगायै नमः ॐ अनघायै नमः ॐ अद्भुतचारित्र्यायै नमः ॐ वाञ्छितार्थप्रदायिन्यै नमः ॐ अभ्यासादिशयज्ञातायै नमः ॐ षडत्वातीतरूपिण्यै नमः ॐ अव्याजकरुणामूर्तये नमः ॐ अज्ञानध्वान्तदीपिकायै नमः ॐ आबालगोपविदितायै नमः ॐ सर्वानुल्लङ्घ्यशासनायै नमः ॐ श्रीचक्रराजनिलयायै नमः ॐ श्रीमल्त्रिपुरसुन्दर्यै नमः ॐ श्रीशिवायै नमः ॐ शिवशक्त्यैक्यरूपिण्यै नमः ॐ ललिताम्बिकायै नमः।